आकाशवाणी पुणे दीपा भंडारे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यात पुण्यासह 11 मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात. प्रशासनाकडून मतदारांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध. राज्यात 5व्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराला वेग. आणि राज्यात अनेक ठिकाणी कालही वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. आता सविस्तर बातम्या. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. पुणे, शिरूर, मावळ, अहमदनगर, शिर्डी, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड या 11 मतदारसंघांचा यामध्ये समावेश असून एकंदर 29,284 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. या टप्प्यात राज्यातल्या एकंदर 298 उमेदवारांचं भवितव्य आज मतदान यंत्रामध्ये बंद होणार आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, अमोल कोल्हे, शिवाजीराव आढळराव पाटील, सुजय विखे पाटील अशा दिग्गजांचा समावेश आहे. मतदानाची वेळ संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी यासाठी सर्वच मतदारसंघांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली असून सर्व ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलिसांसह इतर सुरक्षा दलांच्या कर्मचाऱ्यांची पथकं नियुक्त केली आहेत. चौथ्या टप्प्यातील 11 लोकसभा मतदारसंघांमधील मतदानासाठी निवडणूक आयोगानं एकंदर 53,959 बॅलेट युनिट, 23,284 कंट्रोल युनिट आणि 23,284 व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध करून दिली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. पुणे शहर लोकसभा मतदारसंघात प्रथमच लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या सर्वच उमेदवारांची आणि त्यांच्या राजकीय पक्षांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागली आहे. गेल्या निवडणुकीत पुणे शहर लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालं होतं. मात्र यंदा प्रशासनानं मोठ्या प्रमाणावर मतदार जनजागृती मोहीम राबवली असून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अनेकविध उपाययोजना देखील करण्यात आल्या. त्यामुळे यावेळी पुण्यात किमान राज्याच्या सरासरी एवढं किंवा त्याहून जास्त मतदान होईल असा विश्वास स्थानिक प्रशासनानं व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्यात पात्र मतदारांची संख्या एकंदर 71,85,000 आहे. वाढत्या उष्म्याबरोबरच गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा परिणाम मतदान प्रक्रियेवर होऊ नये यादृष्टीनं पुरेशी खबरदारी घेण्यात येत असल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. पुणे जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर मतदारांसाठी करण्यात आलेल्या विविध सोयी सुविधांबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी ही माहिती दिली.
आता ऊन जास्त असल्याकारणाने हितावश्यक शिवेची व्यवस्था केली आहे. स्वतंत्र रांगा असण्याची व्यवस्था केलेली आहे. रांगेमध्ये लोकांना जास्त उभारव नये म्हणून बेंचेस किंवा खुर्च्या देऊन व्यवस्था केली आहे. इथं शक्य आहे तिथं पूर्ण जिल्ह्यामध्येच वेटिंग रूम ठेवण्यात आलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिव्यांगासाठी आपण प्रत्येक जिथे जिथं पोलीस स्टेशन आहे किंवा पोलीस बिल्डिंग आहेत त्या ठिकाणी किमान 2 व्हीलचेअर ठेवलेले आहेत. ज्या दिव्यांग मतदारांना किंवा वृद्ध मतदारांनी आपल्याला विनंती केली की आम्हाला पोलीस स्टेशनला यायचं आहे त्याच्यासाठी वाहतुकीची सुद्धा आपण व्यवस्था केली आहे. स्वतंत्र वाहनं आपण त्या ठिकाणी ठेवलेली आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहाची व्यवस्था, पाळणाघरांची व्यवस्था या सर्व व्यवस्था देखील आपण प्रत्येक पोलीस स्टेशनला केली आहे. पोलीस स्थानच्या सहकार्यानं, महानगरपालिकेच्या सहकार्यानं ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी पार्किंग कुठे कुठे केले त्याची पण आम्ही आता पूर्ण नोटिफिकेशन केलेली आहे आणि त्याची बोर्ड किंवा त्याची माहिती आम्ही सर्व मतदारांना देत आहोत. मतदारांनी जास्तीत जास्त या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं, या उत्सवात सहभागी व्हावं, जास्तीत जास्त मतदान नोंदवावं.
ज्या मतदारांकडे मतदान ओळखपत्र नसेल त्यांना पासपोर्ट, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक किंवा टपाल विभागानं दिलेलं छायाचित्रासह पासबुक यासह 12 पुराव्यांपैकी कुठलाही एक दाखवून मतदान करता येईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातल्या पुणे, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातले सर्व आठवडे बाजार आज बंद ठेवावेत असे आदेश जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत. मतदान केंद्राध्यक्षांना मतदान केंद्रांवर विविध महत्वपूर्ण कामांच्या नोंदी ठेवाव्या लागतात. या सर्व नोंदी व्यवस्थितपणे केल्या जाव्यात यासाठी जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी एक वेगळी संकल्पना राबवली आहे. ऐकूयात याविषयीची सविस्तर माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
मतदान केंद्राध्यक्षांना मतदान केंद्रावर विविध महत्वपूर्ण कामांच्या नोंदी ठेवाव्या लागतात. यामध्ये मतदान पथकात सर्व साहित्य मिळालं का, मतदान यंत्रांची जोडणी झाली का, अभिरूप मतदान करून पाहिलं का, मतदान प्रक्रिया वेळेवर सुरू झाली का, आवश्यक सर्व अहवाल तयार केले का, अशा विविध माहितीसह सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंतच्या प्रत्येक टप्प्यातील मतदानाची टक्केवारीही लेखी स्वरूपात नोंदवावी लागते. जालन्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी या नोंदींसाठी वेगळी संकल्पना राबवली आहे. मतदान पथकाला दिलेल्या पिण्याची पाणी थंड ठेवणाऱ्या बॉटलवर या सगळ्या नोंदी मार्करद्वारे करता येणार आहेत, त्यामुळे एकही मतदान प्रक्रियेतला कोणताही टप्पा सुटण्याची शक्यता नाही. जिल्हाधिकारी पांचाळ यांच्या या नवीन प्रयोगाचं भारत निवडणूक आयोगानंही कौतुक केलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी बाबासाहेब म्हस्के, जालना.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात 5व्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठीचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची काल धुळ्यामध्ये इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा झाली. भाजपला 400 नव्हे तर देशभरातून 40 जागाही मिळणं अवघड असल्याचं खरगे यावेळी म्हणाले. सध्या देशात सुरू असलेली लोकसभा निवडणूक लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आहे असं ते म्हणाले. या सभेला प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसंच पक्षाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. ही निवडणूक म्हणजे भारताचा आत्मा सुरक्षित ठेवण्यासाठीचा संघर्ष आहे, भाजपनं लोकशाही संविधान धोक्यात आणलं आहे असा आरोप काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेमध्ये केला. दरम्यान नाशिक जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ तुषार शेवाळे यांनी काल धुळे जिल्ह्यात झालेल्या प्रचाराच्या एका कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचं स्वागत केलं. डॉ शेवाळे धुळे लोकसभा मतदारसंघातून पक्षाची उमेदवारी मिळण्यासाठी उत्सुक होते, मात्र काँग्रेस पक्षानं माजी मंत्री डॉ शोभा बच्चाव यांना उमेदवारी दिली, त्यामुळे नाराज झालेल्या शेवाळे यांनी राजीनामा दिला होता. राज्यात काल सर्वत्र परिचारिका दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त हिंगोली इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील शासकीय नर्सिंग महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमाला अधिकारी कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी परिचारिका मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. पाऊस. राज्यात काही भागात कालही वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. लातूर जिल्ह्यातील निलंगा औसा तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागामध्ये काही ठिकाणी विजेच्या तारा तुटून परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. नांदेड शहरासह जिल्ह्यातील विविध भागात झालेल्या पावसामुळे फळ पिकासह काढणीला आलेल्या उन्हाळी ज्वारी पिकाचंही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे. हदगाव तालुक्यातल्या एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी 5 बैल आणि अन्य पशुधनही वीज पडून मृत्युमुखी पडला आहे. नाशिक जिल्ह्यात 2 दिवसात पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून वीज कोसळल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. सिन्नर तालुक्यात कृष्णनगर इथं पावसामुळे एका घराची भिंत कोसळून एक महिला जखमी झाली आहे. चांदवड नांदगाव तालुक्यामध्ये काही गावांमध्ये वीज आणि पावसामुळे जनावरं दगावली तसंच काही ठिकाणी घरांची पडझड झाली. सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे गेल्या 2 दिवसापासून वातावरणातला उष्मा कमी झाला आहे. सांगली जिल्ह्यात केळी पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. धाराशिव जिल्ह्यात उमरगा तालुक्यामध्ये 5 जनावरं दगावल्याचं वृत्त आहे. तसंच आंबा कांदा यासह अनेक फळबागा आणि पिकांचं या पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. हवामान. मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि कोकणात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी जोराचे वारे गारा आणि विजांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यात राज्यात पुण्यासह 11 मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात. प्रशासनाकडून मतदारांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध. राज्यात पाचव्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराला वेग आणि राज्यात अनेक ठिकाणी कालही वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.